नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारत आनी अमेरिकेन 2030 मेरेन द्विपक्षीय वेपार दुप्पट करून 500 अब्ज डॉलर करपाचो निर्णय घेतला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. आयज वॉशिंग्टन डीसींत व्हाईट हाऊसान अमेरिकेचो अध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांच्या कडेन द्विपक्षीय उलोवणी केल्या उपरांत संयुक्त पत्रकार बसकेन उलोवप करतना श्री मोदी हांणी ही माहिती दिली. भारत आणि अमेरिकेची भारत अमेरिका रणनीती भागीदारी फुडें व्हरतले. भारताच्या संरक्षण तयारीत अमेरिकेची महत्वाची भूमिका असा असे प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. भारत आणि अमेरिकेन आतंकवादाच्या आड झुजान ठामपणान उभे रावल्यात आणि शिमेभायर जावपी आतंकवाद ना करपा खातीर ठोस कारवाय करपाची गरज असा असे दोनूय देश मान्य करतात. अमेरिकेचे अध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी म्हणला की अमेरिका आणि भारतामधी एक खाशेले नाते असा, संसारातले सगळ्यांत पोरणे आणि व्हड लोकशाय या देशाची असा. ताणी उल्लेख केला की भारत आणि अमेरिकेमधी ऊर्जेविषयी महत्वाची कबलात झाल्या, जाका लागून अमेरिका भारताक तेल आणि सैनिक वायूचो मुखेल पुरवणदार जावपाची खात्री मेळटा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज कर्नाटकाच्या भेटेर असात. आयज ताणी बंगळुरांत आर्ट ऑफ लिव्हींग हे संस्थेन आयोजित केल्ल्या 10व्या आंतरराष्ट्रीय बायलां परिशदेत उक्तावण सुवाळ्याक त्यो हाजीर रावल्यो. ह्या वेळार उलयताना ताणी सध्याच्या तंत्रगिन्यानाच्या काळांत आमी मानवी मूल्यां सांबाळपाक जाय अशें सांगले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयतारा नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमांत आदी महोत्सव 2025 उक्तावण करतल्यो. आदिवासी समाजाची उद्देग भावना, हस्तकला, संस्कृताय, जेवण, वेपाराची परब मनोवपाचो ह्या कार्यावळीचो हेत असा. नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती देतना आदिवासी वेव्हार राज्यमंत्री दुर्गादास उईके हांणी सांगले, वेगवेगळ्या राज्यातल्या आदिवासी कारागिरांक आणि उद्देजकांक हेरा सयत तांची निर्मिती आणि उत्पादनां दाखोवपा खातीर एक मंच दिवपाचो हे कार्यावळीचो हेत असा. ह्या कार्यावळीत 600 परस चड आदिवासी उद्देजक एकठांय येतले असे ताणी स्पष्ट केले. ह्या कार्यक्रमात राष्ट्राचो एकचार आणि विविधताय घडोवपाक वेगवेगळे सांस्कृतिक आणि पारंपारिक कार्यावळी असतले असे श्री उईके हांणी मुखार सांगला. 9 दिसांची ही कार्यावळ या महिन्याच्या 24 तारखेमेरेन चलतली. भारत आणि ओमानच्या विदेश वेव्हार मंत्रालयांनी संयुक्तपणान आयोजित केल्ल्या परिषदेत वाटो घेवपाक ओमान आणि भारताच्या विदेश वेव्हार मंत्र्यांनी बांगलादेशाच्या विदेश वेव्हार सल्लागाराक आपयला असे बांगलादेशाचे विदेश वेव्हार मंत्रालयाचे म्हणयारे मोहम्मद रफिकुल आलम हांणी काल सप्तकी पत्रकार परिषदेन सांगले. प्रसार माध्यमांनी दिल्ले माहिती प्रमाण एका प्रस्नाक जाप दिताना म्हणयाऱ्यान सांगले, द्विपक्षीय उलोवपाचो अजेंडा अजून निश्चित जावंक ना. इंडिया फाउंडेशनान ओमानाच्या विदेश वेव्हार मंत्रालयाच्या जोडपालवान 16 आणि 17 फेब्रुवारीक ओमानातल्या मस्कत शारान 8वी हिंदू महासागर परिषद घडोवन हाडल्या. अंदूच्या परिषदेचो विषय व्हॉईस टू न्यू होरायझन्स ऑफ मॅरिटाईम पार्टनरशीप असो असा. हिंदू महासागर परिषद इंडिया फाउंडेशनान 2026 वर्सा सिंगापुरांत सुरू केली. तातूंत 30 देशांनी वांटो घेतिल्लो. फाटल्या 8 वर्सांत ही परिषद प्रादेशीक वेव्हार विशीं ह्या वाठारांतल्या देशां खातीर मुखेल सल्लागार मंच म्हूण काम करता. ह्या प्रदेशांतल्या गंभीर राज्यांक आनी मुखेल दर्यावेल्या भागीदारांक एकठांय हाडपाचो ताचो हेत असा. महाराष्ट्र राज्यांत 3 नवे गुन्यांवकारी कायदे चालीक लावपाविशीं केंद्रीय घरमंत्री अमित शहान आयज नवी दिल्लींत महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांचे कडेन नियाळ बसका घेतली. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम हे 3 नवे गुन्यांवकारी कायदे आसात. महाराष्ट्रांतल्या पुलीस पनखणी न्यायालयां अभियोग न्यायालयीन वेवस्थे संबंधीत वेगवेगळ्या नव्या तरतुदींची अंमलबजावणी आणि सध्याची स्थिती हांचे विशीं बसकेन नियाळ घेतलो. हे बसकेन श्री शहान महाराष्ट्राचे मुखेलमंत्री फडणवीस हांकां राज्यातल्या सगळ्या आयुक्तांकडल्यान 3 नवे गुन्यांवकारी कायदे बेगींतल्या बेगीन चालींत लावन घेवचे, तशेंच नव्या गुन्यांवकारी कायद्या प्रमाण अभियोग संचालनालयाची आदर्श वेवस्था स्थापन करची अशें ताणी महाराष्ट्र सरकाराक सांगला. हे बसकेक महाराष्ट्राचे डीजीपी रश्मी शुक्ला आनी हेर वरिष्ठ अधिकारी हाजीर आशिल्ले. फाटल्या वर्सा 1 जुलयाक देशभर चालीक लायिल्ल्या ह्या नव्या गुन्यांवकारी कायद्याचो हेत भारताची कायदेशीर व्यवस्था चढ़ पारदर्शक कार्यक्षम आणि समकालीन समाजाच्या गरजे प्रमाण अनुकूल करपाचो असा आणि इतल्यान यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.